श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या सर्व प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीच्या 43 ओव्या आणि त्यांचं विश्लेषण घेऊन झालं। 43वी ओवी, घेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन, तेथे दर्शना होय अवजतन, ऐसे गमो लागे। चांगदेवा, तुझ्या दर्शनाची इच्छा करताना मनात भीती वाटते, कारण मन हे त्या दर्शनाच्या मार्गात बाधा निर्माण करू शकते, कारण दर्शन आत्म्याने आत्म्याचे करायचे। चांगदेवांना स्पष्ट करून सांगितलं माऊलींनी की दर्शन करताना, जेव्हा कधी माझं तुझं दर्शन होईल, तर दर्शन करताना मन मात्र या मार्गात यायला नको, मनाला लांब ठेवून आपल्याला दर्शन घ्यावं लागेल। आज 44व्या ओवीला आपण आरंभ करणार। पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री पंढरीनाथ महाराज की जय। काही करी बोले कल्पी, कान करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझा स्वरूपी, न घेती उमसू। काही करी बोले कल्पी, म्हणजे काही केले तरी, बोलले तरी, कल्पना केली तरी, किंवा का न करी न बोले न कल्पी, किंवा काही नाही केले, नाही बोललो आणि नाही कल्पना केली तरी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू। करणे न करणे, बोलणे न बोलणे, कल्पना करणे ना कल्पना करणे, या सर्व गोष्टींचा तुझ्या स्वरूपाला काही फरक पडत नाही। तुझं स्वरूप हे या दोन्ही गोष्टीपासून लांब आहे। तू काही केलेस, काही बोललास, काही कल्पना केल्यास, किंवा केले नाहीस, बोलला नाही किंवा कल्पना केल्या नाही, या दोन्ही गोष्टी म्हणजे करणे किंवा न करणे तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाही। या बोवीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आत्म्याचे स्वरूप सांगताना आत्म्याचे लक्षणच सांगितलेले आहेत। चांगदेवा, काही करणे न करणे, बोलणे न बोलणे, कल्पना करणे किंवा न करणे, या सर्व बाह्य गोष्टी आहे आणि या सर्व बाह्य गोष्टींचे आत्मस्वरूपासोबत काही घेणं देणं नाही आहे। आत्मस्वरूपावर कुठलेही ठसे उमटत नाही। या सर्व गोष्टींचं आत्मस्वरूपाशी काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही, म्हणून त्याचा इम्पॅक्ट, या गोष्टींचा इम्पॅक्ट आत्मस्वरूपावर होत नाही, आत्म्यावर या गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही। आता ज्या स्पिरिटमध्ये, ज्या तत्वामुळे माऊली ज्ञानेश्वर महाराज हे समजावून सांगत आहे चांगदेवांना, तुमच्या आमच्यासारख्या ऑर्डिनरी माणसांनी याचं किती मोठं मिसइंटरप्रिटेशन करावं, केवढं मोठं मिसइंटरप्रिटेशन याचं असं होऊ शकते की काही करणे, काही बोलणे किंवा कल्पना करणे न करणे, या सर्व गोष्टीचं जर आत्म्याला काही घेणं देणंच नसेल, आत्म्यावर याचा प्रभावच पडत नसेल, तर मग काही करायला मोकळ व्हा ना, स्वैर वागा, पाहिजे तशा कल्पना करा, पाहिजे तसं वागा, पाहिजे तसं बोला, कोणाला शिवी गाळ करा, कोणाला ज्याच्याशी प्रेमाने बोला त्याच्याशी प्रेमाने बोला, कारण याचा काही संबंध आत्म्याशी नाही आहे। पण हा दोन मोठ्या योग्यांचा संवाद आहे आणि संवादाच्या दृष्टीने ते म्हणत आहे की आपला आत्मसंवाद आहे, आपला आत्मस्वरूपाची आपली ही भेट आहे। त्यामुळे इथे बोलून काही होणार नाही, करून काही होणार नाही, कल्पून सुद्धा काही होणार नाही। म्हणून तुझ्या माझ्या भेटीमध्ये एकच सत्य आणि एकच तत्वनिष्ठ गोष्ट शिल्लक उरते, ते म्हणजे आपण दोघेही पवित्र आणि शुद्ध आत्मे आहोत। आत्म्यावर या सर्व गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही, कारण ते आत्मस्वरूप देहाशी असंग आहे, कारण ते आत्मरूप आहे, ते देहरूप नाही आहे। इंद्रियाची सर्व कर्मे होत असताना आत्मा हा तटस्थ असतो, त्याचा केवळ दृष्टा भाव असतो। आत्मा हा दृष्टा होऊन राहतो, साक्षी होऊन राहतो, त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये कोणताही फरक पडत नाही। आत्मा हा आत्मरूपाने पूर्णच असतो। तैसा सस्वरूपे उठिला जो दृश्येशी दृष्टा आटला, तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्राम। माऊली ज्ञानेश्वरीमध्ये शेवटल्या अध्यायात म्हणतात, तैसा स्वस्वरूपे उठिला जो दृश्येशी दृष्टा आटला। दृष्टा आणि दृश्य एक होतो, त्यावेळी अद्वैत आणि अद्वैत द्वैतासापेक्ष अद्वैत आणि अद्वैतासापेक्ष द्वैत हे सगळं नष्ट होते। तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रामो, म्हणून त्या इंद्रियांच्या क्रियांनी त्याला काही कष्ट होते का? अजिबात नाही। त्याप्रमाणे जो आत्मबोधाने जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृश्य आणि दृष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नष्ट झालेल्या आहेत, तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे अजिबात जाणत नाही। त्याची इंद्रिये निरंतर कर्मे करीत असतात, प्रारब्ध कर्म त्याच्या हिशाला आलेले त्याची इंद्रिय करत असतात, पण ते करत असताना तो आत्मा त्यात लिप्त होत नाही, जीवही लिप्त होत नाही, किंवा मी केलं अशी त्याला आठवणही राहत नाही। मुक्तची देह तैसे हालत संसार वशे, देखोनी लोक पिसे करता म्हणती। देखोनी लोक पिसे करता म्हणती, त्याला करता असेच म्हणतात, पण तो मुक्त पुरुष देहातून सुद्धा मुक्त असतो, त्याला देहभाव कुठे उरतच नाही, तो पूर्ण आत्मभावामध्ये असतो। मुक्त पुरुषाचा देह काय करतो? प्रारब्ध संस्काराने जे भोगायचे कर्म आहेत ते भोगत असतो आणि तो कर्म करताना दिसतो। आणि तो कर्म करताना दिसत असताना लोक म्हणतात की हा करता आहे, खऱ्या अर्थाने त्याचा त्या कर्मांशी काही संबंध नसतो। पुढे सांगतात, तैसे वेद्य वेदकपणे सी पडिले का जयाल्या ग्रासी, तयामी देह ऐसी अहंता कैची। तैसे वेद्य वेदकपणे सी, ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय जो गिळून बसला आहे ना, हे ज्याच्या अनुभवात नाहीसे झाले, त्याला मी देह अशी अहंता कोठून असणार। तैसे वेद्य वेदकपणेसी पडिले का जयाच्या ग्रासी, तया मी देह ऐसी अहंता कैची। त्याला कुठून अहंता असणार आहे, त्याचा अहंकार कुठला असणार आहे, मी देह हे त्याला माहीतच नाही। तेव्हा चांगदेवा, तू एक आत्मा आहेस, तत् त्वम असी, तू तसा आहेस, तू ते ब्रह्म आहे आणि मी ज्ञानदेव हा तुझ्यासारखा मी देखील ब्रह्म आहे। मग त्या ठिकाणी या देहाच्या इंद्रियाच्या क्रिया कशा उत्पन्न होतील? अरे, बोलण्यासाठी शब्दांची आवश्यकता असते, परंतु आत्मा हा शब्दाचा विषयच नाही, तो तर निःशब्द आहे, तो बोलतो का? सर्व समस्या, सर्व प्रॉब्लम या शरीरांच्या असतात. त्या आत्म्याला कुठलीही कधी काही समस्या असते का? शब्द इंद्रियांचा म्हणजे कानांचा किंवा बोलताना या तोंडाचा विषय आहे, पण मूळ आत्मा तर निर्विषयच आहे. आत्म्यापर्यंत शब्दांची धाव नाही आणि मग बोलून तरी काय उपयोग? त्या आत्मवस्तूला शब्दांनी म्हणून सांगताच येत नाही, डिफाईनच करता येत नाही. कल्पना सुद्धा मनाचा किंवा बुद्धीचा विषय आहे, त्याचाही आत्म्याशी काही संबंध नाही. त्या मनाचाही आत्म्याच्या ठिकाणी ठाव लागत नाही आणि मग कल्पना करून किंवा न करून काय उपयोग? मनात निरनिराळ्या प्रकारचे आचार विचार येतात आणि मनात जे विचार येतात त्याप्रमाणे माणूस कर्म करण्याचा प्रयत्न करतो, पण तसे कर्म करून मी कर्म करत आहे अशीच आठवण ठेवतो, जेव्हा की तो एक पवित्र आत्मा आहे आणि याची खबर नसल्यामुळे ते देह तादात्म्य कधी सुटतच नाही. मरेपर्यंत असं वाटतं की मी एक देहच आहे आणि मरता क्षणी शेवटल्या अगदी शेवटल्या क्षणाला त्यावेळेला ही आठवण येते की अरे मी कशासाठी जन्म घेतला होता, मला हा नरदेह लाभला तो कशासाठी लाभला होता आणि मी त्याचा काय उपयोग केला? मी आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी या संसारात आलो होतो आणि माझ्या हातून हे काय घडलं? चांगदेवांना माऊली ज्ञानेश्वर महाराज परत परत हीच आठवण करून देत आहे. कदाचित या 1400 वर्षाच्या काळामध्ये चांगदेवांना थोडा थोडा हा विसर पडलेला असावा. तेही काही कमी पातळीचे नव्हते, त्यांची पातळी पण खूप उंच होती, उंचावलेली होती, पण तरी मनुष्य जेव्हा संसारात असतो, मनुष्य जेव्हा या सृष्टीमध्ये सर्व प्रकारची कर्मे करीत असतो, ते कामं करताना ड्युटी करताना आपल्या प्रपंचामध्ये राबत असताना साहजिक असं घडू शकते आणि घडते. कायमस्वरूपी 24/7 ही आठवण तर राहू शकत नाही, पण ही आठवण राहायला पाहिजे 24/7 की मी एक पवित्र आत्मा आहे. ही जर आठवण राहिली तर मग तुम्ही तुमचे प्रारब्ध कर्म भोगलेत केलेत तरी त्याचा बंध पडत नाही आणि म्हणून कर्ममुक्त अवस्था प्राप्त होते. तर ती कर्ममुक्त अवस्था ज्याला प्राप्त होते त्यालाच हे कळू शकते की ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय कसं कसं गिळल्या जाते, दृष्टा अवस्था काय आहे, साक्षीभाव काय आहे, हे त्यालाच कळू शकते. ते बोलून सांगता येत नाही, ते लिहून सांगता येत नाही आणि ते समजावूनही सांगता येत नाही. ज्याचा त्यांनीच उपभोग घ्यायचा आहे. काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी. तू काहीही केले, काहीही बोललास, कशाचीही कल्पना केली किंवा काही नाही केले, नाही बोलला आणि नाही कल्पना केली, या दोन्ही गोष्टीचा त्या आत्म्याशी काही संबंध नाही, काही तादात्म्य नाही. त्या ठिकाणी तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी याचा संबंध असण्याचं काही कारणच नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारे ते आत्म्याचे स्वरूप सांगत आहेत. आत्म्याच्या ॲट्रिब्यूट्समध्ये काय झालं की त्याला डिफाईन करता येत नाही, त्याच्याबद्दल बोलता येत नाही, त्याच्याबद्दल कल्पनाही करता येत नाही आणि काही आत्मा काही करतंय हेही म्हणणं योग्य नाही. या सर्व बाह्य गोष्टी आहे आणि आत्मस्वरूपावर या सर्व गोष्टीचे कोणत्याही प्रकारे ठसे उमटत नाही. आत्म्यावर या सर्व गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही, कारण आत्मस्वरूप देह स्वरूपापासून पूर्णपणे भिन्न आहे. देह तादात्म्य जेव्हा सुटेल तिथपासून आत्मतादात्म्याची सुरुवात होते. आत्मतादात्म्य मनुष्य काही वेळ तर आत्मतादात्म्यावर राहू शकतो समाधीच्या मार्फत ध्यानाच्या मार्फत, पण सदैव तसं राहणे हे किती डिफिकल्ट आहे, किती अवघड आहे. त्या मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशनबद्दल माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे. आणि जसं मी आधी बोललो की सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे याचं काय याच्यापासून काय इंटरप्रिट करतील, तर सगळ्यात सोपं इंटरप्रिटेशन करतील, सगळ्यात खालच्या पातळीवरचं इंटरप्रिटेशन हे करतील की अरे जर या सर्व गोष्टींचा आत्म्याशी काही संबंधच नाही तर माणूस मोकळा झाला, माणूस काहीही करू शकतो, काहीही बोलू शकतो, काही कसलेही कल्पना करू शकतो, कोणावर काहीही आरोप लावू शकतो. तर इथे व्यवस्थाच खुंटली, व्यवस्थाच संपली. आणि म्हणून जिथे व्यवस्था नसेल तिथे यमनियमाचा थाराच लागणार नाही. पुढे जायचं असेल तर सुरुवात यमनियमांपासून करायची आहे. आपल्या इंद्रियांचं नियमन करायचं आहे, मनाचं नियमन करायचं आहे. शम दम यालाच म्हणतात. दम म्हणजे इंद्रिय निग्रह, शम म्हणजे मनोनिग्रह. मनाचा निग्रह, निग्रह आहे बरं का, निग्रह म्हणजे रेग्युलेशन, कंट्रोल नाही, इलिमिनेशन नाही, रेग्युलेशन. इंद्रियांचं रेग्युलेशन, मनाचं रेग्युलेशन. तर याचा संबंध व्यवस्थेशी असतो, कोड ऑफ कंडक्टशी असतो, आचरणाशी असतो. काही करी बोले कल्पी, का न करी न बोले कल्पी. आता ज्या लोकांना आपल्या पद्धतीने इंटरप्रिट करायचं असेल ते का न करी न बोले न कल्पी, याचा संबंध सरळ आळसाची लावशील की काही करायची गरज नाही, बोलायची गरज नाही, आणि काही इमॅजिनेशनची गरज नाही, मस्तपैकी निवांतपणे पडून राहा आणि लोटा, झोपा, झोपा काढा, काही कामं करू नका, झोपत जा. कारण या सर्व गोष्टींचा आत्म्याशी काही संबंध नाही आहे. अशा प्रकारचं मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं. तर इथे मिसइंटरप्रिटेशनचा भाग नसून हा भाग ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेयाला गिळून घेण्याचा भाग आहे. जिथे ज्ञाता हा ज्ञेयासहित संपतो त्या उच्च अवस्थेची ही पहिली पायरी आहे. मी देह आहे अशी अहंता केली की आपोआप उरला काय, मी आत्मा आहे ही व्यवस्था. आणि एकदा का मी आत्मा आहे हा भाव दृढ झाला की मग हळूहळू हळूहळू हे सगळं संपतं. बोलण्यासाठी शब्दांची आवश्यकता असते. इंद्रियांची आवश्यकता असते. बोलायला तोंड लागते, ऐकायला कान लागतात. पण आत्म्याला तोंडही नाही, कानही नाही, डोळेही नाही, काहीच नाही. असं म्हणतात की चित्त जे आहे आत्म्याचा डोळा आहे, म्हणून चित्ताचा संबंध आत्म्याशी असतो. पण मन, बुद्धी आणि अहंकार हे मात्र जीवासोबत जोडलेले आहेत. इंद्रियांपैकी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे शरीरासोबत जोडलेले आहेत. पण यांचं कनेक्शन जास्तीत जास्त जीवापर्यंत असू शकतं. पण देह तादात्म्य विसरण्यासाठी सुद्धाही इंद्रिय आवश्यकच आहेत. आणि या इंद्रियांना सायलेंट करूनच देह तादात्म्य विसरता येते. या इंद्रियांना सायलेंट केलं नाही तर देह तादात्म्य विसरता येत नाही. पण हे सायलेंट करणे कसे, कर्म करून सायलेंट करणे बरं का. एखाद्याने म्हटलं की मी कर्मच करत नाही म्हणजे हे इंद्रिय सायलेंट झालीत, तसं नाही. प्रारब्ध भोगाप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे आपल्या हिश्याला आलेली कर्मे ती तर हातवटींनी करत जायची. योग कर्मसु कौशलम. अर्जुना, समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे. आणि ते समत्व कसं साधेल, जेव्हा आपण आपल्या प्रारब्ध भोगाप्रमाणे आलेली कर्मे कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता उदासीन वृत्तीने करू आणि त्याचे ते कर्म, कर्माचे फळ आणि तत्संबंधी अहंकार हे सर्व परमात्म्याच्या चरणी अर्पण करू, तेव्हा त्या देह तादात्म्यापासून थोडी सुटका होईल आणि आपण आत्मतादात्म्याकडे किंवा आत्मस्वरूपाकडे वळू लागू. 44व्या ओळीवरचं विश्लेषण उद्याही आपण सुरू ठेवू. आज इथे विश्रांती घ्यायच्या आधी एकदा पुनरुच्चार करूया. काही करी बोले कल्पी, कान करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. 44व्या ओळीवरचं उरलेलं विश्लेषण आपण उद्याच्या भागात कंटिन्यू ठेवूया. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.